सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि NMC कमिशनर श्री राधाकृष्ण गमे सर माझ्याशी बोलत आहेत. आणि आता दुकानं उघडी केल्यानंतर लोकांनी स्पेशली दुकानदारांनी कुठकुठच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय काय सांगितलं गेलंय प्रशासनाकडून या सगळ्या मंडळींना?
दुकानदारांनी एक तर स्वतःची काळजी घेतली पाहिजे, मास्क लावणं बंधनकारक आहे. दुकानात कर्मचारी असेल तर त्यांनी मास्क लावला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे आणि जे काही ग्राहक येतील त्यांनाही आपण एकत्र गर्दी न करता एकेका ग्राहकाला जर आत घेतला आणि त्याचं जे काही खरेदी विक्रीचं जे त्याचं असेल ते जर पूर्ण केलं तर मला असं वाटतं की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता येईल. पण इतर काही गोष्टी ज्याच्या आहेत की सॅनिटायझरचा वापर करणं, आत येताना त्याला सॅनिटायझर देणं आणि पुन्हा जर समजा कपड्याचं दुकान असेल तर तिथे टायल रूमचा वापर न करणं किंवा एक वस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारे हँडल करणं किंवा ओपन करून पाहणं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता एक्सचेंज पॉलिसी आहे तर सध्या ह्या आपण बंद ठेवणं आवश्यक आहे.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.